बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, शक्यतो मासिक पाळी दरम्यान महिलांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण समतोल राखला जावा यासाठी डॉक्टर लोहाच्या गोळ्या व सकस आहार घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे लोहाच्या गोळ्या किंवा सकस आहार घेणे योग्यच आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.